chinimandi.com पॉडकास्ट. गेल्या 24 तासात मुंबईत मुसळधार पाऊस. मुंबईत गेल्या 24 तासात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. ठाणे आणि नवी मुंबईसारख्या उपनगराच्या भागासह शेजारच्या भागांमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. सांताक्रूझ येथील हवामान खात्याने 2 व 3 सप्टेंबर दरम्यान 131.4 मिमी इतका पाऊस नोंदवला होता. IMD कुलाबा वेधशाळेने नोंदवलेल्या अंदाजाच्या तुलनेत पाऊस 80 मिमी कमी पडला. हवामान खात्याच्या वर्गीकरणानुसार हा पाऊस अतिवृष्टीसदृश्य होता. मुसळधार पावसामुळे 9 धरणग्रस्त भागातील 38 मार्गांवर बेस्ट बसेस फिरवण्यात आल्या आहेत. हवामान खात्याने येत्या 24 तासात शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान अलिबाग सारख्या भागात 133 मिमी, ठाणे बेलापूर 190 मिमी आणि डहाणूमध्ये 8.8 मिमी पाऊस पडला. चांगल्या पावसामुळे मुंबईत पाणी पुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रातील आवश्यक क्षमतेच्या 95% अधिक पाऊस पडला आहे. तुळशी, तांसा, मोडक सागर आणि विहार असे 4 तलाव आतापर्यंत ओसंडून वाहत आहेत. उर्वरित देखील लवकरच त्यांची पूर्ण क्षमता गाठतील अशी आशा महानगरपालिकेला आहे.